राइट इंजीनियर उनको मालूम है तो
हेलो
तो सैटरडे को घुमाई क्यों अगर फ्राइडे को आपने डाला था
हेलो
हाँ मैम
गुड मॉर्निंग गुड आफ्टरनून वैष्णवी बोलते ओके मशीन ये बैंक ऑफ इंडिया की सिरवाल ची ब्रांच है
हाँ मैम
सर तुम्ही ओके मशीन च्या रिगार्डिंग कॉल केला होता काय इश्यू आहे त्या मशीन मध्ये
मॅम त्याचा डिस्प्ले दिसत नाही मॅम ना मशीन चालू आहे पण डिस्प्ले दिसत नाहीये
स्क्रीन वर इंजिनियर बोलतोय हॅलो हॅलो
हॅलो हा बोला ना सर
महेश बोलतोय इंजिनियर बोलतोय नंबर नाही का माझा माझा नंबर आहे ना
तुमचा नंबर नव्हता सर माझ्याकडे ते निलेश सरांकडे होते निलेश सर गेले इथून
घ्यायचा नंबर त्यांच्याकडून
सांगा बरं सर तुमचा नंबर
970-9702424-2424-781-781 निलेश सरांना फोन केलेला आहे तिकडे फोन उचलते मी नंबर घेणार होता तुमचा ट्रेनचा फोन उचलला नाही मला परवा फोन आलेला यांचा मला साईडवर गेले की तिथे फोन करा किती वेळा जाणार तुम्ही
आता पाठवतो कोणाला आपण त्याला सांगतो तुम्हाला कॉल करायला
97024-2487 बरोबर आहे
972-4-2-4-7-1
आणि आपलं ते रजिस्टर बुक मध्ये मी माझा नंबर होता की
ते बघितलं नाही सर आता मी आलो सकाळी इथं बसलो हे मी आले की म्हणले मशीनच चालू नाही दोन दिवस झाले
फोन साइट वर गेले की हॅलो मॅडम ठीक आहे
सर किती वेळ लागेल तुम्हाला जायला साइट वर
आता 5 मिनिटात जातो मॅडम 2 मिनिटात जातो
चालेल त्यांना जाऊन एकदा कॉल करा सर ठीक
आहे
महेश त्यांना सपोर्ट द्या मी तुम्हाला 20 मिनिटानंतर कॉल बॅक करते मला सांगा
ठीक आहे सर
ओके